सर्वेभ्यः मम नमस्कारः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे एकोनत्रिंशत्तमश्लोकं पश्यामः। तं वेधा विदधे नूनं महाभूत समाधिना तथा हि सर्वे तस्यासन् परार्थैकफलागुणाः। इदानीं प्रतिपदार्थं पश्यामः। तं इत्युक्ते दिलीपं, वेधाः इत्युक्ते सृष्टा, विदधे इत्युक्ते सृष्टिं कृतवान्, निर्मितवान् इति, नूनम् इत्युक्ते निश्चयेन, महाभूतसमाधिन पञ्चमहाभूतान् उपयुज्य कृतवान् इति। समाधिः इत्युक्ते समाधीयते अनेन इति, समाधिः करणसामग्री। महाभूतानां यः समाधिः तेन इति, तस्य दिलीपस्य। गुणाः परार्थैकफला, परप्रयोजनम् एकैकं मुख्यं फलं येषां ततोक्ताः इत्युक्ते पर अर्थ एकफला, अन्येषां कृते एव उपयोगाय आसन्। इदानीम् अन्वयम् एकवारं पश्यामः। वेदाः तं महाभूतसमाधिना विदधे नूनं तथा हि तस्य सर्वे गुणाः परार्थैकफलाः आसन्। इदानीं तात्पर्यं पश्यामः। अत्र कालिदासः लिखति, निश्चयेन ब्रह्म इत्युक्ते सृष्टा पञ्चमहाभूतान् उपयुज्य एव दिलीपं निर्मितवान् स्यात्, अतः एव तस्य सर्वे गुणाः परार्थैकफलाः सन्ति, इत्युक्ते अन्येषाम् उपयोगाय एव सन्ति, न स्वार्थाय इति। ಈ ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡೋಣ. ತಂ ಅಂತಂದರೆ ದಿಲೀಪನನ್ನು, ವೇದ ಅಂತಂದರೆ ಬ್ರಹ್ಮ, ವಿದದೆ ಅಂತಂದರೆ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಮಾಡಿದನು, ನೂನಂ ಅಂತಂದರೆ ನಿಶ್ಚಯೇನ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ, ಮಹಾಭೂತ ಸಮಾಧಿನ ಮಹಾಭೂತಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ತಥಾಹಿ ಆದ್ದರಿಂದಲೇ, ಸರ್ವೇ ಎಲ್ಲ ತಸ್ಯ ಆಸನ್ ಗುಣಗಳು ಇದ್ದವು, ಪರಾರ್ಥೈಕ ಫಲಾಹ ಅಂತಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಉಪಯೋಗಕ್ಕಾಗಿಯೇ ಇದ್ದವು ಅಂತಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಕಾಳಿದಾಸ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದರೆ, ಪರಬ್ರಹ್ಮನು ದಿಲೀಪನನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದಾಗ ಪಂಚಮಹಾಭೂತಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಯೇ ಮಾಡಿರಬೇಕು ಅಂತ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ, ಆದ್ದರಿಂದಲೇ ಅವನ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಪರಾರ್ಥೈಕ ಫಲ, ಪರ ಅರ್ಥ ಏಕ ಫಲ ಅಂತಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಒಳ್ಳೆಯದೇ ಒಂದು ಫಲವಾಗಿ, ಉದ್ದೇಶವಾಗಿ ಹೊಂದಿರುವಂತಹದ್ದು ಆಗಿದ್ದವು ಗುಣಗಳು ಅಂತ. ತನ್ನ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲ, ಕೇವಲ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಉಪಯೋಗಕ್ಕಾಗಿಯೇ ಅವನ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು ಅಂತ. ಇದು ರಘುವಂಶ ಮಹಾಕಾವ್ಯದ ಮೊದಲನೇ ಸರ್ಗದ 29ನೇ ಶ್ಲೋಕ. ಸರ್ವೇಭ್ಯ ಮಮ ನಮಸ್ಕಾರ, ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭ ದಿನಂ.